हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। सातच्या शनिवारी 11 जून च्या सत्संगामध्ये आपलं स्वागत आहे। कथा सुरू होते ती म्हणजे भगवंताने कंसाला मारलं मथुरेमध्ये। तर कंसाच्या 2 मुली होत्या आणि 2 पत्नी होत्या, अस्ती आणि प्राप्ती। त्या दोघी जरासंधाच्या मुली होत्या। जरासंध हा सासरा कंसाचा। त्याच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती। ते लग्न कसं झालं त्यांचं? कंस एका ठिकाणी तंबू ठेवून विश्रांती घेत होता। जरासंधाच्या तंबूमधून लांबून दूर ठिकाणी एक हत्ती होता, कोलया पीड, एकदम भयंकर हत्ती होता, एकदम भयंकर शक्तिशाली हत्ती होता। तो साखळी तोडून बेफाम झाला, तो पळून गेला। आणि तो असं उद्ध्वस्त करत 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 कंसाच्या तंबूत आला। तिकडे कंस जो आहे तो एकटाच अनेक मल्लयोद्ध्यांबरोबर युद्ध करत होता, एकाच वेळी प्रॅक्टिस। अनेक लोक युद्ध करणारे म्हणजे कुस्तीगीर आणि एकटा युद्ध करत होता। त्यावेळी तो पागल हाती आत आला तोडून तंबूमध्ये। तर त्या हातीला बघून, त्याचा आवेश बघून सगळी जे मल्लयुद्ध करणारे होते ते पळून गेले आणि एकटा उभा राहिला। आणि त्या हत्तीच्या सोंडेला पकडून त्याला गरागरा गरा फिरवलं आणि पुन्हा जे फेकलं ते सरळ जरासंधाच्या तंबूत जाऊन पडला तो हत्ती। तेवढा मोठा हत्ती ज्याच्या भयाने माणसं पळून गेली होती, त्याला कोणीतरी उचलून फेकून माझ्या तंबूत परत फेकलं, ते त्याने जगू शिकले, कोणी केलं बाबा हे एवढं काम? तो म्हणला कंस तिकडे आपल्या तंबूमध्ये युद्ध खेळत होता ना, प्रॅक्टिस करता करता त्यांनी हा ह्याला पाहिलं, त्याने झाला फेकलं आहे। तर त्यावेळी कंस जो आहे तो दिग्विजय करायला निघाला होता, म्हणजे 4 दिशावरती विजय प्राप्त करायला निघाला होता। रस्त्यावरती राज्य होतं जरासंधाचं। तर त्याला कळलं की आता दुसरा पुढचा नंबर आपला आहे, तो विजय प्राप्त करत आपल्याकडे येणार, आपला पण युद्ध करणं, आपला हरवणार, त्याच्याऐवजी आपण त्याच्याशी मैत्री करूया, युद्ध करून हरायची गरज काय? म्हणून त्याने आक्रमण करण्याआधीच जरासंध 2 मुलींना घेऊन पुढे येतो आणि सोयरीक करतो त्याच्याबरोबर। त्याला म्हणतो की ह्या 2 मुली तू लग्न करून घे माझ्या, म्हणजे मित्र झाला आपण ना, सगळे संबंधी झालो। अशा प्रकारे कंसाचं त्या 2 मुलींचे लग्न झालं, त्या 2 कंसाच्या बायका। तर जेव्हा कृष्ण भगवंतांनी कंसाला मारलं तेव्हा या दोघी विधवा झाल्या, खूप रडल्या आणि रडत रडत बाबांकडे गेल्या की बाबा या कृष्णामुळे आम्ही विधवा झालो। बाबांना राग आला खूप, अरे माझ्या तरुण बायकांना मुलींना विधवा केल्या, चला मथुरेवर आक्रमण करू आपण। असं म्हणून त्याने 17 वेळा मथुरेवरती आक्रमण केलं। किती वेळा? 17 वेळा। आणि 16 वेळा भगवंताने जरा हरवलं आणि कसं युद्धभूमीवरती युद्ध नाही, असं वस्तीमध्ये युद्ध, नगरामध्ये युद्ध, असं नाही की युद्धभूमीवरती कुरुक्षेत्रावरती युद्ध चाललं आहे, असं नाही। मथुरा नगरीत जे लोक राहतात तिथे गृहांची घरं आहेत, रस्ते आहेत, बगीचे आहेत वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये युद्ध हा आक्रमण करायचा। म्हणजे तुम्ही आम्ही बसलो तर इकडे रस्त्यावरती समजा युद्ध झालं, तुमची अवस्था कशी होईल? तुम्ही शांत बसणार का घरामध्ये? म्हणजे अस्वस्थ होणार ना, अस्वस्थ, अरे बाबा रोडच्या खाली युद्ध चाललं आहे, दाराच्या बाहेर तलवारी फिरतायत। तर दरवेळी त्या मथुरेमध्ये आतंक व्हायचा, लोक अस्वस्थ व्हायची, बायका पोरं लहान मुलं म्हातार माणसं एकदम कधी भगवत जरासंधाचं आक्रमण। तरी पण भगवंतांनी 16 वेळा ते सहन केलं आणि 16 वेळा त्याला हरवून टाकलं। त्याला जा बाबा तू, सगळं सैन्य मारायचे आणि त्याला सोडून द्यायचे एकट्याला, मग तो पुन्हा आणखीन राक्षसांना गोळा करून घेऊन यायचा। लोक प्रश्न करतात की भगवंतांनी त्याला पहिल्याच वेळी का नाही मारलं? हां 17 वेळा त्याला का दिलं, जीवदान का दिलं? त्याचं कारण असं आहे की जो मनुष्य एवढा द्वेष करतो, सगळे शत्रू गोळा करून दारासमोर आणतो, तर मला जगभर फिरायची गरज काय? मी राक्षसांना मारण्याकरता जन्म घेतला ना, अवतार घेतलाय. एक मनुष्य समोर उभा आहे, तो आपणून सगळ्यांना गोळा करून माझ्यासमोर आणतोय, तर मी त्याच्याकडे त्याला काय मारू? त्याला अपमानित करून सोडून द्यायचं, बाकी सगळ्यांना मारून टाकायचं. मग त्याचा अपमान झाला ना, मला जीवित सोडून दिलं, हरवून आणखीन अपमान करून तो आणखीन जगाभरात जाऊन सगळ्यांना गोळा करायचा सैन्य आणि घेऊन यायचा दारासमोर, परत भगवंताला सगळ्यांना मारायचे. पण 16 वेळा आक्रमण केल्यानंतर मथुराची जनता कंटाळली, बाबा किती महाराज किती युद्ध, आमच्यामध्ये काय शांतीमध्ये आहे की नाही घरामध्ये? आमच्या वाटेल तेव्हा अंगणामध्ये युद्ध, घराच्या मागे युद्ध, घराच्या बाजूला युद्ध, समोर युद्ध, काय चाललंय काय? म्हणून भगवंतांनी एका रात्रीत द्वारका बांधली. विश्वकर्माला बोललो स्वर्गातून, आणि एक आज आता बसलो आपण इथे जेवण करून आणि इकडे झोपलो या घरात. सकाळी उठलो कुठे? द्वारकेमध्ये. बघा कसं भगवंत लीला करतात. आपल्याला किती 3 महिने 6 महिने 15 महिने लागतात घर बांधायला, भगवंताने इकडे नगरी उभी केली, नगरी 16108 महाल तरी काही आपल्या बायकांकरता, बाकी मंत्र्यांचे महाल वेगळे, लोकांचे घर वेगळे, लोक झोपली इथे हां पुरडाणीमध्ये, उठली द्वारकेमध्ये सकाळी त्यांच्या नवीन घरामध्ये. एवढी भगवंताची लीला आहे. तर तिकडे जेव्हा नगर शिफ्ट केलं ना रात्री, लोकांना असं पण नाही बाबा की इथे अरुणा आणि संजय 12 बॅगा भरून 4 2 मुलं घुशीत घेऊन 8 बस पकडली, रात्रभर प्रवास करणार, मग सकाळी थकून उठणार, मग तिकडून रिक्षा करणार, मग जाणार भाईंदरला, असा प्रवास नाही, डायरेक्ट शिफ्टिंग, फक्त डोळे उघडायचे सकाळी द्वारकेमध्ये सामानासकट. तर इकडे 17 वेळा जो जरासंधाने आक्रमण केलं, तेवढे कुणी आहे नाही, ते सगळं गाव रिकामी झालं पूर्ण मथुरा. घरात घरात बांधून बघितलं, कोण नाही घरामध्ये, कोण म्हातारी कोतारी नाही, युद्ध नाही, युद्ध करणारी माणसं नाही, कोण सैनिक नाही, कोण कृष्ण नाही, त्या बायका नाही, कोण नाही तिथे, सगळे शिफ्ट झाले. मग ते कुठे गेले म्हणून शोध घेतला त्यांनी, त्याला कळलं की द्वारकेला गेले. म्हणून तर 17 वेळेला 17 वेळी द्वारकेला आगमन केलं, त्यांनी आक्रमण केलं. आणि त्याच वेळी दुसरा एक राक्षस, त्याचं नाव कालयवन, त्याने पण आक्रमण केलं एकाच वेळी 2 दिशेने. तो भगवंत वाटला रे कठीण काम आहे आता, म्हणजे त्यांना कठीण काम नाही, द्वारकेच्या जनतेला किती त्रास आहे त्याचा. 2 राक्षस 2 दिशेने वेगळी वेगळी सेना घेऊन आक्रमण करतायत. आता कसं करावं? तर भगवंत इतके मजेदार आहेत ना आपले, ज्या भगवंतांनी 16 वेळा एका क्षत्रिय योद्ध्याला परास्त केलेलं आहे, त्या भगवंताला 17व्या वेळा हरवणं काय कठीण आहे का? नाही. तरी पण भगवंत असे एकटेच गेले, सेना न घेता गेले, आणि समोरना असा युद्ध येतो आहे आक्रमण करून, सावधान करून, त्याला ते सरळ तोंड टाकून सरळ जाळून निघून जायला लागले आहेत युद्धातनं. आणि आश्चर्याची गोष्ट की नाही, आता तुम्ही माझ्यावर आक्रमण करताय, मी समोरनं येतो आहे, आणि आता युद्ध सुरू करण्याच्या ऐवजी मी तिकडून चालता होतो आहे, तर हे काय? मी सावधान म्हणून तुला आक्रमण आव्हान घेतोय आणि तुम्ही आरामीच निघून चालले. आता युद्धाचा नियम असा असतो की मी शस्त्र उचलल्याशिवाय तुम्ही माझे हल्ला नाही करू शकत. ते आजकालचे गुंडगिरी नाही, ते लपून झोपलेल्या माणसाला चाकूने मारतात, घराला आग लावतात, ते असं नव्हतं पूर्वी. समोरना योद्धा आला, जर मी रथामध्ये आहे तर तो पण रथामध्ये असला पाहिजे, तरच तो युद्ध करणार. समोरचा तलवार घेऊन उभा आहे तर मी तलवारीने युद्ध करणार, नाव दे. समोरचा जो धनुष्य घेऊन उभा आहे तर धनुष्य घेऊन मी उभा राहणार. समोरचा गदा घेऊन उभा आहे तर मी गदा काढणार, धनुष्य बाजूला ठेवणार. असा युद्धाचा नियम होता. रथावरचा मनुष्य रथावरती युद्ध करणार, हत्तीवरचा मनुष्य हत्तीवरच्याशी युद्ध करणार, घोड्यावरचा मनुष्य घोड्यावरच्या माणसाशी युद्ध करणार, आणि जमिनीवरचा जमिनीवरच्याशी युद्ध करणार पायदळाशी, असा नियम होता. तरी रथावरनं आपले चालले आणि जाऊन निघायला लागले, जाऊन जायला लागले एकदम. त्याला खूप आश्चर्य वाटलं, कालयवन आला. अरे कालयवन म्हणतो, भित्रा भित्रा कृष्ण, एवढा मोठा युद्ध आता एवढा घाबरला मला बघून, तो आता त्याची खांडोळी करतो मी. तर कृष्ण पुढे 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 जायला लागले, ह्याला कळे ना काय कृष्ण पळतो का आज, त्याच्या मागे आला आणखी चेव येतो. अरे इतक्या लोकांना हरवणारा मनुष्य मला बघून घाबरला, म्हणजे मी किती मोठा योद्धा आहे, तो किती घाबरट आणि डरपोक मनुष्य आहे. हे डरपोक माणसा थांब जरा, माझ्याशी गाठ आहे तुझी, तुला मारून टाकतो आता मी, तो म्हणतो आहे. आणि मागे जातोय आणि भगवंत पळत आहेत, पळत 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 डोंगर दरी पार करून गावाच्या द्वारकेच्या बाहेर जंगलात गेले. जंगलातून डोंगरात शिरले, डोंगरातून एका गुहेत शिरले. तिकडे हा पाटला करतो आहे, थांब 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 गवळ्या थांब, हे गळप डरपोक गवळ्या थांब. गोळ्या मोठा पराक्रम गाजवतोस, टिमक्या माजवतोस, मला बघून घाबरतोस, थांब तुला मारतो, असं म्हणून भगवंत एका गुफेत शिरले आणि गुफेत जाऊन लपून राहिले. तर हाडगीत शेव आला, तर त्याने त्या गुफेत प्रवेश केला, कारण भगवंताने रथावरनं उतरले, तो पण रथातनं उतरला आणि पायी जाऊन त्यांनी या गुहेत प्रवेश केला. तर बघतात काय, जी शाल भगवंतांनी पांघरली होती तीच शाल दिसते एका माणसाच्या अंगावरती. तर अरे बरा चटू दिसतो भगवंता, कृष्ण तो आहे तो, वेश बदलून तीच शाल ओढून झोपलाय, नाटक करतो, झोपेगाल नाटक करतोय. ते शाल पांघरलेला मनुष्य, दाढी वाढलेला लांबा, अरे आत गेला दाढी नव्हता त्याला, हा तर वेगळा दिसतो कोणतरी, म्हणजे याचा अर्थ हा मायावी मनुष्य आहे, याने मला फसवण्याकरता म्हणून रूप बदललेलं आहे, पण मी फसणार नाही, याला मारणार मी, असं म्हणून त्याला लात मारली आणि त्याला उठवलं. आणि त्याला उठवलं, त्या उठवल्या माणसाने डोळे उघडले आणि त्याला पाहिलं, त्याच्या डोळ्यातून अग्नी निघाला आणि जळून भस्म झाला. कालेवन कळलं मला, तो जो मनुष्य होता तो कृष्ण नव्हता, कृष्ण आत होते, गुहेत जाऊन बसले होते. त्याला वाटत होतं की हाच कृष्ण आहे, रूप बदलून आलाय म्हणून. तर त्या माणसाने जेव्हा झोपेतून जागा झाला, तो त्याने डोळे उघडले, त्याच्या डोळ्या उघडल्यानंतर ती दृष्टी ज्या पडली कालयवनावरती, तो जळून भस्म झाला. आणि त्याच्यानंतर कृष्ण बाहेर आले दर्शन द्यायला त्याला. तर ते भगवंत म्हणतात, त्याची कथा काय आहे त्या माणसाची, ती सांगतो मला तुम्ही. त्याची कथा असे आहे, अशी आहे की सत्ययुगामध्ये आणि अनेक युगामध्ये देवता आणि दानव यांची खूप युद्ध व्हायची नियमितपणे. तर एका युद्धामध्ये अनेक हजारो वर्ष युद्ध झाली. आपलं कसं 3 महिने 6 महिने पार पडतं, वर्षभर युद्ध व्हायचं, महायुद्ध. त्या काळामध्ये अनेक हजारो वर्ष युद्ध व्हायची, दिवस रात्र शस्त्र अस्त्र अवकाशामध्ये युद्ध व्हायची. तर एका देवांच्या आणि राक्षसांच्या युद्धामध्ये एका पृथ्वीवरच्या राजाने 7 दिली देवतांची, अनेक लोक साथ द्यायचे, दशरथ महाराज वगैरे हे इकडचे योद्धे देवता लोकांना साथ द्यायची युद्ध करण्याकरता, राक्षस लोकांना मारण्याकरता म्हणून. तर एक राजा होता, त्याचं नाव होतं मुचुकुंद. काय नाव होतं? मुचुकुंद. तो फार पराक्रमी होता, त्याने अनंत हजारो वर्ष युद्ध केलं देवांच्या पक्षामध्ये आणि शेवटी देवतांनी राक्षसांना हरवलं. तर देवता लोक सगळे इंद्र आदी देवता लोक होते ना, मोठे मोठे देवता, इंद्र वंद्र चंद्र वरुण आणि भरपूर देवता आहेत आपले, वायू वरुण चंद्र सगळे आले. आणि त्याने म्हटलं, मुचुकुंद राजा तू तुझा आम्ही खूप आभारी आहोत, तू आम्हाला खूप मदत केली, एवढा पराक्रम केला, इतकी वर्ष युद्ध केली न दमता, आणि तुझ्या पराक्रमामुळे आम्ही आज जिंकलो युद्ध, तर तुला आम्ही वरदान देऊ इच्छितो, वरदान माग. तर तो बिचारा इतकी वर्ष युद्ध करून एवढा थकला होता, एवढा थकला होता, एवढा थकला होता, तो म्हणतो मला झोपू द्या, आता एकच वरदान द्या झोपेचं. म्हणजे तो किती दमला किती असेल. देवता लोक म्हणतात, काय पाहिजे माग, काय अप्सरा पाहिजे का, राज्य पाहिजे का, शस्त्र अस्त्र पाहिजे, काय मागून घे आमच्याकडून, रथ पाहिजे, सोन्याचा रथ पाहिजे का, हवेत उडणारे घोडे पाहिजे काय, म्हणजे योद्ध्याला काय पाहिजे असतं ना, शस्त्र अस्त्र पाहिजे असतं की नाही. पण तो बिचारा युद्ध करून एवढा दमलेला असतो, एवढा समजलेला असतो, तो म्हणतो मला झोपायचं वरदान द्या, तुम्ही झोपू नका, त्याला तो वरदान मागतोय. तर आणि असं वरदान द्या म्हणतो की मी जेव्हा झोपेन तिथे कोणी डिस्टर्ब नाही करायला पाहिजे मला, जर कोणी आला डिस्टर्ब करायला आणि मी जागा झालो आणि त्याला मी पाहिलं तर तो माझ्या डोळ्याने भस्म झाला पाहिजे, एवढी झोप त्याला आली होती, म्हणजे कोणी डिस्टर्ब पण झालं नाही पाहिजे. आता काय करणार, देवता बोलले जातास तू, तर हा गेला झोपायला गुहेत, कधी सत्ययुगात झोपायला गेला. सत्ययुगामध्ये जवळजवळ 18 लाख वर्ष असतात. त्याच्या पुढच्या युगामध्ये जेव्हा राम आले, राम प्रभू आले ना अवतार घ्यायला, त्या युगामध्ये असतात 13 लाख वर्ष असतात. जवळजवळ 17 लाख 96 हजार असा बराच मोठा आकडा आहे. 17 लाख 28 हजार. त्रेतायुगामध्ये 12 लाख 96 हजार. द्वापरयुगामध्ये 8 लाख 64 हजार. आणि कलियुगामध्ये 4 लाख 32 हजार. अशी एकूण गणित आहे त्याचं. तर हा माणूस झोपला सत्ययुगामध्ये, गुहेत जाऊन झोपला. किती मोठा आकार त्याचा माहिती आहे? जवळजवळ 25-30-40 फूट आकार त्या युगातल्या लोकांचा. त्यातला योद्धा होता ना तो, तर तो जाऊन झोपला गुफेमध्ये. तर ती एवढी लाखो वर्ष, म्हणजे 18 आणि 13 आणि याची द्वापराची कृष्णाच्या अवताराची 8 लाख 64 हजार, म्हणजे झाले किती वर्ष बोजा आता तुम्ही. 18 आणि 13 किती झाले? 31. आणि 8.5 किती झाले? जवळजवळ 40 लाख वर्ष झाली. जवळजवळ 40 लाख वर्ष हा मनुष्य झोपून आहे. आणि त्याला कोणी उठवायची पण हिंमत करू शकत नाही, कारण जर कोणी त्याला उठवला तर तो ते डोळे उघडून बघितले तर जळून भस्म होणार. मग सगळ्यांना माहिती आहे, पण जाणार कोण त्याला उठवायला? मग शेवटी भगवंताने युक्ती केली. भगवंताने कालयवनाच्या आक्रमणाचं निमित्त करून पळपुटेपणा दाखवला लोकांना, की मी किती पळपुटेपणा आहे. आणि पळत 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 त्याला घेऊन गेले खेचत खेचत खेचत. तो पण एकदम त्वेषाने एकदम असा, अरे वा वा वा, ह्या गोळ्याला तर मी मारतो, हा गोळी सगळ्यांना मारतो, मी त्याला मारणार आता, असा करत करून त्याला उत्साहाने तो आत शिरला. भगवंत आत जाऊन दडले, त्याने त्याला लात मारली आणि त्याला उठवला. आणि परस्पर त्याने त्याला बघून चळून गेला. भगवंत बाहेर आले. त्याने विचारलं, अरे भगवंता हे कसं काय झालं? ते म्हणे, तुला शाप, तुला वरदान मिळालं ना वरदान देवतांकडून, म्हणून तुला कोणी उठवायला यायला धजे ना कोणी तुला यायला, म्हणून मी युक्ती केली. तो पण मेला आणि तुझा पण झोप मोठ झाली चांगली. तर तू झोपला किती वर्ष? मग त्याने भगवंताचे धन्यवाद केले खूप. त्याचं एक विशिष्ट वर्णन दिलेलं आहे. तो जेव्हा झोपला होता ना, काही मैल त्याची दाढी पसरली होती, इतक्या हजारो लाखो वर्षांची एवढी दाढी अशी पसरली, असं काय गवत पसरलं कुठे. या नखं हाताची अशी किती मैल पसरली होती, नखं हाताची आणि पायाची पण. हे मोठं शरीर त्याचं, त्याची एवढी दाढी मोठी पसरली होती, एवढा विचित्र होता तो. तो ज्या उठलं, उठून उभा राहिला, तो एवढा धिप्पाड उंच. भगवंत पण लहान आकाराचे होते, कारण भगवंत द्वापर युगाच्या आकाराचे होते ना. भगवंत होते द्वापर युगाच्या आकाराचे, आणि तो होता सत्ययुगाच्या आकाराचा. तोही धिप्पाड भगवंतासमोर. तर म्हणते भगवंत म्हणतात, तर म्हणतो, अरे भगवंता हे माणसं अशी लहान लहान का? तर म्हणतो, राजा तू सत्ययुगातला आहेस म्हणून तू उंच आहेस. दोन युग संपली मध्ये प्रत्येक युगाला संपताना माणसं आणखी छोटी होतात. प्रभू रामचंद्र काहीतरी 25 फुटाचे होते, श्रीकृष्ण भगवंत 12-15 फुटाचे होते. म्हणजे त्या युगाप्रमाणे भगवंत लहान नाहीत, पण त्याचे युगाप्रमाणे अवतार घेणार ते. म्हणजे 100% जर उंची असेल सत्ययुगामध्ये, तर 75% ती दुसऱ्या युगात होते. त्याच्या पुढच्या युगात 50% होते, त्याच्या पुढच्या युगात 25% होते. आणि ते युग संपताना 0% म्हणजे मनुष्य एकदमच एवढा म्हणतो. हरे कृष्ण, शांत राहा. तर सांगायचा मुद्दा असा की या मुच्छुगंधाने भगवंताला सांगितलं, भगवंता तुम्ही किती दयाळू आहात, स्वतःची इज्जत घालून म्हणजे पळपुटा म्हणून घेऊन तुम्ही मला वाचायचा प्रयत्न केला ना. ज्या माणसाला या जगात सगळ्या दानवांना तुम्ही मारलत, परंतु माझा उद्धार व्हावा म्हणून माझी आठवण ठेवून तुम्ही पळपुटे म्हणून घेऊन पळून आलात आणि मला वाचवलत, तुझी दया किती बघा तुम्ही. असं म्हणतात की भगवंत जे आहेत ना, ते कधीही भक्ताला विसरत नाहीत, कधीही नाही विसरत. किती भक्ताने, म्हणजे भक्त आपण म्हणजे सगळे भगवंताला विसरून इथे भोग घ्यायला आलो ना. हे भगवंत नाही पाहिजे आपल्याला, दुनियाचा भोग पाहिजे, म्हणून त्यांना सोडून आपण इथे आलेलो आहोत. तरी पण भगवंत आपल्याला विसरत नाहीत, पुन्हा पुन्हा अवतार घेतात. हे आम लोकांची गोष्ट आहे, पण जे लोक भगवंताचे भक्त आहेत त्यांना भगवंत कधीच विसरू शकत नाही. त्यांना माहिती आहे की सत्ययुगात झोपला मनुष्य, माझे भक्त लोक जे देवता आहेत त्यांना मदत केली ह्या माणसाने, आणि वरदान मागितलं थकल्या असल्यामुळे. आणि त्यावर झोपून गेल्या तो 30-40 लाख वर्ष झाली, त्याला वाचवणार कोण? त्याच्या दयेपोटी भगवंताने युद्धातून पळ काढला. बोला. म्हणून त्याला आपण म्हणतात रणछोड दासजी महाराज. त्याचं मंदिर आहे तिकडे डाकोरला. म्हणजे भगवंतांनी रण सोडलं, रण छोड के भाग गए वो. त्याचं नाव काय? रणछोड दास. त्याने त्याने लोणी सोडलं तो म्हणाले माखन चोर. त्याची पूजा करतात त्या रूपामध्ये, की ह्या रूपामध्ये भगवंत पळून गेले होते. ते पण गौरवशाली आहे का? भक्ताच्या प्रेमापोटी. त्याच्यानंतर आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. मग जरासाने आक्रमण केलं वेगळं सेपरेट, तेव्हा पण भगवंत पळून जायला लागले. अरे तो म्हणतो आता का रे 16 वेळा हरवलं आणि 17 वेळा घाबरला मला तो लांडगीत शेवाला. अरे वा 17 टाइम म्हणजे 17 वेळी का होईना मला घाबरला तो. म्हणून ते आणखीन शेवाने धावायला लागले. तर कृष्ण बलराम दोघे पळून गेले आणि डोंगरावर चढले आणि डोंगरात गायब झाले. तर त्यांना कळे ना कुठे गेले. तर काय शोधायची गरज नाही, डोंगराला चारही बाजूने आग लावून टाका म्हणजे पळणार कुठे. चौकडे आग लावली, मोठा लोळ उठला आकाशामध्ये आगीचा. चला कृष्ण बलराम जळून मेले म्हणून निवांत घरी आले जरासंध. तिकडे भगवंतांनी पहाडाच्या टोकावरून शिखरावरून उडी मारली दोघांनी आणि दोघं द्वारकेमध्ये आले. तुरंत रथ काढला, चला नागपूरला. नागपूरला काय? संत्री खायची. काय नागपूरला काम काय सांगा? नागपूरला काम काय भगवंताचं? संत्रीचं मोसम म्हणून खायला गेले काय भगवंत? अव नाही तसं. तिकडे रुक्मिणी रुक्मिणी पुकारते भगवंताला. रुक्मिणी पुकारते त्यावेळी, ती म्हणते की भगवंता मी लहानपणापासून तुला माझं हृदय दिलेलं आहे, मी एवढी असं ना तुला वरलेलं आहे मी. आता मी मोठी झाली तर माझा भाऊ जो रुक्मी आहे तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध माझं लग्न शिशुपालाशी लावतोय. आता तू नाही आलास तर माझं लग्न ह्याच्याशी होणार, त्याच्या आधी मी आत्महत्या करणार तर असं होणार असेल तर. त्याने खूप वाट पाहिली, खूप वाट पाहिली, परंतु शेवटी भगवंत आले नाहीत. मग तिने काय केलं, एका ब्राह्मणाला एक पत्र देऊन पाठवलं. एक तर म्हणजे विश्वासू ब्राह्मणाला, जो वडिलांना पण सांगणार नाही आणि भावाला पण सांगणार नाही, असा विश्वासू ब्राह्मणाला बोलवलं. त्याला म्हटलं माझं हे पत्र, माझं प्रेमपत्र दिलं. त्याने फार छान वर्णन केलं भागवतामध्ये, त्याचं प्रेमपत्राचं वर्णन आहे भागवतामध्ये. तिने काय काय दिलं प्रेमपत्रामध्ये, की कसं तुला मी वरलेलं आहे लहानपणापासून आणि रातोरात जर तू नाही आलास तर मी आत्महत्या करणार. तर त्यावेळी ते पळून का गेले युद्धातून? ब्राह्मण पत्र घेऊन तिथे पोचला होता. आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी भगवंतांनी पराजय स्वीकारला, पळपोटेपणा स्वीकारला, घाबरट म्हणून पदवी स्वीकारली, परंतु जरासंधाला पाठ ढकवून ते रातोरात रथ काढून द्वारकेतनं विदर्भामध्ये पोचले. आणि ज्यावेळी रुक्मिणी म्हणजे ती एकदम वाट बघून 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 थकली ती. आता कसं आहे माहिती आहे का, नवरी म्हटलं की तिला असं बसून राहत चालत ना, तिचा मेकअप चालू असतो, तिचं काय डेकोरेशन चालू असतं, तिचा केसांचं काय करत असतात, तिचं साडी घालत असतात, काय काय चालू असतं घराविधी असताना. असं नाही बाबा आता मी 10 पर्यंत काय करणार नाही, 11 वाजल्यानंतर बघेन काय करायचं, शृंगार करायचा का नाही करायचा, असं नसतं ना. राजाची मुलगी आहे ती, ते काय म्हणणार लोक, अरे राजाची मुलगी अशी काय करते, असं लगीन ठरलं आहे, सगळं ठरलेलं आहे, मुहूर्त घर लवकर येतो आहे, हे कपडेच घालायला तयार नाही, असं कसं करते. त्यामुळे तसं चालू सगळं विधी, कपडे घालणं, दागिने घालणं, केसांचा शृंगार करणं, सगळं चालूच आहे. मग पुढचा विधी काय? मग पुढचा विधी असा की उपवर मुलगी नवरी सजून दासींबरोबर, हां मागे पुढे सैन्य, त्याच्या मागे पुढे ब्राह्मण श्लोक म्हणत तिला न्यायचं अंबिका देवीच्या मंदिरामध्ये. आणि अंबिका देवीच्या मंदिरामध्ये तिच्या हातून देवीची पूजा करायची. मोठ्या मोठ्या बायका म्हणजे आपले आई मावशी काकी म्हणजे सिनियर बायका असतात ना, वरिष्ठ बायका, त्या एकत्र बसणार, तिला घेऊन तिच्या हाताने पूजा करणार देवीची अंबिकाची. अंबिकाला ती खण आणि काय अर्पण करणार, मग तिचा प्रसाद तिला मिळणार, मग तिचं येऊन लग्न लावायचं. तर तो समारंभ म्हणून सुरू होतो. ही रडते मनातून, बाहेर दाखवू शकत नाही, अशुभ आहे ना ते. अरे लग्नाची मुलगी रडते म्हणजे काय, रडू पण शकत नाही, पण आतून रडते ती. अरे कृष्णा चौकडे बघते, कुठे आहे का सभेमध्ये, कुठे जन लोकामध्ये आहे, कुठे रस्त्यामध्ये कुठे दिसतो का? कुठे दिसत नाही, काही चिन्ह पण नाही. आणि एवढी सुंदर रुक्मिणी की तिला आता ती आता शिशुपलाची होणार, आपली झाली नाही ती, म्हणून तिला बघायला तिकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोळा झाले देश देशाचे राजपुत्र आणि राजे लोक. एवढी सुंदर ती होती, तिला देवता लोक बघायला यायची एवढी सुंदर होती ती. 13 वर्षाचं वयच होती त्यावेळी. तर तिला शेवटची कुमारिका अवस्थेमध्ये बघण्याकरता म्हणून तिच्या घरापासून अंबिकाच्या मंदिरापर्यंत दोनों तरफ सब लोग खड़े हैं. हाँ चलो देख लो उसको, आखिरी बार देख लो सुंदर लड़की को. ती सगळ्यांना बघते इथं कोण कृष्ण कुठे आलाय का, मग दिसत नाही. अंबिका या देवळात शिरते, तिकडे पूजा होते. तर ती म्हणतात, ती म्हणतात की आता नवऱ्याचं नाव घे पुढ्या होणाऱ्या नवऱ्याचं, तर ही म्हणते श्रीकृष्ण. लोकांची अपेक्षा काय आहे, शिशुपाल म्हणेल ना ती त्यावेळी. तर सगळ्या वयस्क बायकांसमोर एकदम धिटाने ती म्हणते श्रीकृष्ण. तर तिला लोक डांटतात तिकडे, ओरडतात तिला, तू कशी का मुलगी, तुला काय लाज बीज आहे की नाही, तुझं लग्न तसं होणार आता 10 मिनिटानंतर आणि तू परपुरुषाचं नाव घेतेस, आपल्या होणाऱ्या वराचं नाव सोडून तू दुसऱ्या पुरुषाचं नाव घेतेस, तुला लाज नाही वाटत. तरी ती एकदम आत्मविश्वासपूर्वक देवीसमोर वरा म्हणते की मला श्रीकृष्णालाच वरायचं आहे. मग काय करणार लोक, गभर सभेत काय बोलणार तिला, म्हणजे एवढी माणसं गोळा असताना काय तुम्ही काय ओरडणार का आपल्या मुलीला, म्हणजे घरी जाऊन तिला सारं समजावून सांगू, पण जनतेत काय समोर सांगणार तिला. आणि ती आपली बिंदास बोलते आहे श्रीकृष्ण. आणि ती अशी वळते मंदिरातून बाहेर यायला, समोर कृष्ण उभे एकदम पॉईंटवरती, एकदम लोकेशन कसं परफेक्ट लोकेशन, अशी वळून खाली जिना उतरते, समोर कृष्ण रथावरती उभा. आणि ती खाली खाली येते आणि सगळ्यांच्या देखत तुझा कृष्णाचा हात पकडतो आणि रथावरती घेतो प्रेमाने एकदम असं, आणि लगेच रक्त उलटा रथ यू टर्न मारून चालू रथ. लोकांना ते सौंदर्य बघून ते असे मोहित होतात असे, आणि अचानक ते बघतात की अरे कोणतरी मनुष्य येऊन तुला घेऊन गेला, येऊन जागवतात ते असे, लगेच सावधान करून आक्रमण करतात. आणि ते पण ते अर्ध्या रस्त्यावर ते पोचतात वेगाने जाऊन. सगळे ते बघे लोक आहेत ना, बघे लोक लंपट तिला बघायला आलेले सगळे लोक शस्त्रबस्त्र उभार घोडे घेऊन धावतात मागे कृष्णाच्या, थांब 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 तुझी ही हिंमत, हां सगळ्यांसमोर तू आमच्या मुलीला घेऊन पळतोस, सावधान आमच्याशी युद्ध करून मरायला तयार हो. परत यू टर्न, परत फिरवतात आणि काही क्षणा सगळ्यांना मारून टाकतात. इतक्यात बातमी पोचते कुठे, दरबारामध्ये जिकडे आमचे शिशुपाल महाराज श्रृंगार करतायत, नवरा बनायचं ना, त्याचे किती पुरुष त्याला श्रृंगार करतायत, त्याला मेकअप करतायत, त्याचे काय काय करतायत, खबर पोचते तुझ्या होणाऱ्या बायकोला श्रीकृष्णाने पळून नेलेली आहे. आता उठतो मी, आता रुक्मिणीचा भाऊ काय म्हणतो, तुझा मित्र असो ना तो रुक्मिणीचा, अरे शिशुपाल तू माझा मित्र आहेस रे, तुझं लग्न आहेस, तू कुठे युद्ध करतोस, मी युद्ध करणार तुला मी वादा करतो, त्या श्रीकृष्णाचं शव घेऊन येणार तुझ्याकरता लग्नाचं भेट म्हणून प्रेझेंट, तुझ्या होणाऱ्या बायकोला पळून नेणाऱ्या माणसाचं शव प्रेत तुझ्याकरता मी घेऊन येणार, आणि जर नाही आलो तर ह्या नगरीमध्ये विदर्भात प्रवेश नाही करणार. तिचं नाव काय होतं, कौंडिण्य नगरी त्यावेळचं नाव, प्रवेश नाही करणार मी असं मोठ्या गर्वाने आपल्या मित्राला इम्प्रेस करण्याकरता घोषणा करून प्रतिज्ञा करून निघून जातो. तोपर्यंत कृष्ण सगळा बाकीच्या लोकांना हरवून आरामशीर रुक्मिणीला घेऊन चाललेले असतात. परत आवाज येतो, सावधान रुक जाओ, मुझसे युद्ध किए बिना तुम आगे नहीं बढ़ सकते, तुम्हारी यह हिम्मत कि तुमने मेरे बहन को जिसको मेरे फ्रेंड के साथ शादी होने वाली थी तुम उसको उठा के ले गए, मृत्यु तुम्हारा इंतजार कर रही है, तैयार हो जाओ मरने के लिए, असं म्हणून युद्ध करतात त्याच्याबरोबर. तर त्या रुक्मिणीला भगवंत असे हरवतात युद्धामध्ये. आता तुम्ही रुक्मिणीचं बघा कशी हालत आहे ती, इथे जन्मजन्माचा प्रियकर ऐन मोकेला येऊन घेऊन गेला, मला घेऊन जातो आहे, इथे माझा प्रिय भाऊ, अरे बाबा हा पण प्रिय तो पण प्रिय, आणि दोघांचं युद्ध चाललं आहे, कशी अवस्था त्या बाईची बिचारीच्या, ती अशी बघते नवऱ्याकडे, अशी बघते भावाकडे, अशी बघते नवऱ्याकडे, हा युद्ध करतो, हा शस्त्र चालवतो, हा मारतो, हे करतो, धडाधडाधडाधड, ती पण शत्राने असते, घाबरत नाही, पण तिची तिला चिंता असते मला दोघंही हवेत. शेवटी त्या रुक्मिणीला, रुक्मिणीच्या मोठ्या भावाला भगवंत इतके बाण मारतात ना की त्याला जमिनीत रोततात त्याला, म्हणजे असं तो हलू पण शकत नाही. मग शेवटी आपल्या बायकोला फार दुःख न हो म्हणून ते त्याला ठार नाही मारत, आणि तितक्यात मागून बलराम येतात. कारण रातोरात निघाले कृष्ण ना, तर बलराम माहिती आहे काय गडबड होणार आहे म्हणजे आता ही जाणार आपल्या रुक्मिणीला उचलणार म्हणजे काहीतरी दंगा होणार तिकडे. म्हणून ती येतात सेना घेऊन तिकडे. तोपर्यंत रुक्मिणीला पण परास्त करून जमिनीमध्ये असं गुंतवून ठेवलेलं आहे, असं बाण बिण मारून असं हालू शकत नाही असं. मग बलराम येतात तिला म्हणतात अरे कसा रे तू कृष्ण, भाभीला किती कष्ट माहिती आहे का तुला, तू तुझ्या भावाला मारतोस. अच्छा जे भाभीवरती जरा इम्प्रेशन मारण्याकरता जरा बोलण्या करतात. भाभीला किती दुःख होत असेल, तुला तू पण प्रिय आहे तर तो पण प्रिय आहे ना, तर भाऊ पण प्रिय आहे, असं कसं तू करतोस. मग आता काय करावं, आता युद्धामध्ये आव्हान घेतलं, आम्ही क्षत्रिय आहे तू क्षत्रिय मी तर थोडी गप बसणार. मग आता काय करावं, बायकोला पण दुःख नाही दिलं पाहिजे, याला पण धडा शिकवला पाहिजे. मग बलराम काय म्हणतात याचे ना केस कापून टाक, अर्धी मिशी कापून टाक, दाढी अर्धी कापून टाक, त्याला विद्रूप करून टाक. एका क्षत्रियाला अपमानित करणं म्हणजे मृत्यूपेक्षा जास्त भयंकर. क्षत्रियाला मारून टाकावं, त्याला सन्मान होतो, त्याला स्वर्गप्रवेश मिळतो. पण क्षत्रियाला युद्धामध्ये हरवून न मारता अपमानित करून शिवा घालून हाकलून देणं हे मृत्यूपेक्षाही भयंकर दंड आहे. मग आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेप्रमाणे भगवंत तलवार काढतात, त्याचे अर्धे अर्धे केस कापतात, असे पुंजकेमध्ये ठेवतात, इथे थोडे इथे थोडे इथे असे ठेवतात, अर्धी मिशी कापतात, दाढे कापतात, म्हणतात जा आता, म्हणजे बाण काढतात, त्याला म्हणतात जा इकडून निघून. त्याने ऑलरेडी प्रतिज्ञा केली ना, प्रतिज्ञा जर मी कृष्णाचा शेव घेऊन नाही आलो तर प्रवेश नाही करणार, म्हणून तो जात नाही परत तिकडे. शिशुपालचा मेकअप वेस्ट केला सगळा है ना, एवढा श्रृंगार केला, नवरा बनवून झाला काय उपयोग. त्याला बातमी लागते की कृष्णाने रुक्मिणीला पण हरवलं आणि रुक्मिणी जो आहे तो परत पण नाही आला. सांगायचा उद्देश काय मोठ्या गोष्टींचा या, ते म्हणजे दोन वेळा भगवंतांनी पाठ फिरवली युद्धामध्ये, घाबरट म्हणून नव्हे, कोणतरी भक्त वाचवण्याकरता, त्यांना त्यांचा उद्धार करण्याकरता म्हणून भगवंत गेले. एक झोपला आहे ज्याने सेवा केली माझ्या भक्तांची, त्याची आठवण त्यांना होती म्हणून त्यांनी पाठ फिरवली. आणि दुसऱ्या वेळी प्रिय रुक्मिणी बोलवते आहे, तर त्या क्षणी नाही पोचलं तर माळ पडली तिच्या गळ्यात, मग काय करणार ती, मग काय करू शकत नाही ती. काय आजकालची नाही, माळ काढून पळून येणारी बाई नाही ती, ती सुसंस्कृत बाई आहे ना, ती भीष्मक राजाची कन्या आहे ती. तुला माहिती आहे जो होना है वो शादी के पहले होना है तो हो सकता है, एक बार शादी हो गई उसका मंगलसूत्र पहन लिया फिर कुछ नहीं कर सकते, फिर जन्मभर उसकी पत्नी बन के रहना पड़ेगा. तर तिचं प्रेम राखण्याकरता म्हणून भगवंत रातोरात युद्धातून पळून येऊन, हां घाबरट म्हणून पदवी घेऊन भगवंत तिच्याकडे पोचले आणि तिला घेऊन आले. तसे आपले भगवंत, ते भक्ताला कधी विसरत नाहीत. आज मी कथा ऐकत होतो त्यात महाराजांनी उदाहरण काय दिलं, आता तुम्ही सगळे आई लोक आहेत, तुम्हाला खूप मुलं झालेत, सगळ्यांचे मुलं झालेत, आपलं लहान मूल समजा एक तुम्हाला भेंडी कापून देतं, समजा एक भेंडी तुम्ही 300 भेंडी कापली भाजी करायला, तर तुमच्या एका लहान मुलाने तुम्हाला एक भेंडी कापून दिली, तर ती आई 10 लोकांना सांगणार कौतुक, बघा बघा माझ्या मुलाने भेंडी कापून दिली मला, आज माझ्या मुलाने आज भेंडी कापून दिली, एवढं तुच्छ काम केलं त्या मुलाने. पण आईला किती त्याचं कौतुक असतं, अरे माझ्या मुलाने भेंडी कापून दिली, माझ्या मुलाने मला आज टमाटर धुवून दिले, माझ्या मुलाने लादी पुसून दिली, माझ्या मुलाने मला हे ताट पुसून दिलं, किती कौतुक असतं आईला आपल्या मुलाबद्दल. का कौतुक असतं, प्रेमापोटी कौतुक असतं ते. तसं भगवंताच्या भगवंताला म्हणतो माऊली, माऊली म्हणतो भगवंताला आपण, ते पण आईसारखंच आहे भगवंतसुद्धा. आपल्या भक्ताने थोडी भक्ती केली ना, अरे किती कौतुक भगवंताला, किती कौतुक, अरे माझ्या माझं नाव घेतलं त्याने, माझी सेवा केली, माझ्याशिवाय जेवण नाही जेवत तो, दर्पण केल्याशिवाय, किती देवाला कौतुक असतं. जसं आईला आपल्या मुलाबद्दल एकदम फालतू काम केल्याबद्दल कौतुक असतं, तसं भगवंत कधी पण भक्ताने केलेली भक्ती विसरत नाही. ते मग 40 लाख वर्षापूर्वी का असे ना, त्याने माझ्या भक्तांची सेवा केली होती, त्याची आठवण आहे त्यांना, तो तिकडे झोपला आहे गुफेमध्ये, कोणी जाऊ शकत नाही त्याला उठवायला, मलाच जायला लागेल, तेवढी आठवण आहे त्याला. तर हा जो मुसुकुंद आहे ना ज्याला भगवंताने त्या कालयवना करणं उठवलं, तो पुढच्या जन्मी पुंडलिक बनला. पंढरपूरचे पुंडलिक म्हणजे मुचुकुंद राजा. त्याने भगवंताला म्हटलं की भगवंता तुम्ही एवढे दयाळू, तुम्ही एवढा अपमान सहन करून युद्धामध्ये पाठ फिरवून मला दर्शन देत आहे, किती भाग्य आहे माझं. तुमचा जो दयाळूपणा आहे हा लोकांना कळला पाहिजे की तुम्ही दयाळू, किती दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आलात ना असे असेच उभे राहा. ते आपले विठोबा जे उभे आहेत ते, त्याच्या पुढची एक आणखी गोष्ट आहे की पुढच्या जन्मामध्ये ते पुंडलिक बनले, मग त्यांनी कशी आईबाबांची सेवा केली, मग असे द्वारकेतनं भगवंत आले आणि ते भेटीवरती उभे राहिले आणि आज 28 युग झाली त्याच्यानंतर अजून उभेच आहेत. काय म्हणे वरदान मागितलं की भगवंता तुम्ही एवढे दयाळू आहात की मी इथे माझ्या आईबाबांची सेवा करतो. माझे आईबाबा वैष्णव आहेत, भक्त आहेत ते, साधे आईबाबा दारू पिणारे आईबाबा नाहीत, ते भक्त वैष्णव आहेत, ते माळकरी आईबाबा आहेत माझे, त्यांची मी सेवा करतोय. तर तुम्ही वाट बघत उभा राहिलात भगवंता. ते झोपी गेल्यानंतर मी जेव्हा वळलो तरी तुम्ही उभे होता माझ्याकरता. तुम्ही एवढं दयाळू भगवंता. आणि वरून म्हणताय काय वरदान देऊ तुला, एक तर वाट बघितली माझी, दुसरी म्हणजे म्हणतात काय वरदान देऊ. तर वरदान एवढंच द्या की तुमचा दयाळूपणा लोकांना माहीत पडावा म्हणून तुम्ही इथे उभे राहा. तुमचे कमरेवरचे हात पाहून लोकांना कळेल की भक्तावरती भगवंत किती प्रेम करतात. अरे आपण समजा आपल्या घरात नरेंद्र मोदी आला, त्याला का सांगू का आपण ए थांब जरा तिकडे उभा राहा माझ्या नवऱ्याकरता जरा चपाती भाजते, असं कराल का तुम्ही? त्याला उभं करा तुम्ही रस्त्यावरती. तो मोदी कसा आला, इकडचा कोणी आला ना कलेक्टर तरी आला तरी मी तुला उभं करणार नाही, लगेच बसा बसा म्हणणार, काम सोडून लगेच त्याला चाय पाणी देणार तुम्ही. हे साक्षात वैकुंठपती जगाचे निर्माण करणारे भगवंत ते तुम्ही दाराशी आले तर हे म्हणतात थांबा जरा उभे राहा जरा तुम्ही, माझी सेवा आधी पूर्ण होते मग तुम्हाला टाईम देतो. पाठ पडण्यावरून बघितली असे मागे भगवंत उभे आणि हे ते आईवडिलांचे पाय चेपतायत आणि भगवंताने अशी वीट फेकली राहा त्याच्यावरती उभे म्हणून, तर ते कमरेवरती हाटून उभे राहिले भगवंत. यांनी आपली चांगली आईवडिलांची सेवा केली, आईवडील झोपी गेले मग हे वळले. आणि असं म्हटलेलं आहे की जेव्हा भगवंत आले त्याच्या घरी तेव्हा घरात दिव्य प्रकाश झाला, एकदम असा दिव्य प्रकाश, हे ट्यूबलाईट नाही, एकदम दिव्य प्रकाश. त्या दिव्य प्रकाशात त्यांनी आईवडिलांचे पाय दाबले. ते यायच्या आधी प्रकाश नव्हता तिथे, पण भगवंताला दिव्य प्रकाश घरात पसरला पसरला. त्या प्रकाशात त्यांनी आईवडिलांचे पाय दाबले म्हणजे त्यांना माहिती होतं की मागे कोण आलं आहे. कोणी चपरासे आलेले नाही मागे, स्वतः वैकुंठाधिपती आलेले आहेत, त्यांना माहिती होतं. तरी पण त्यांनी आपल्या भक्त आईवडिलांची सेवा सोडली नाही, ते बघून भगवंत प्रसन्न झाले. म्हणून पंढरीला भक्तीचा मळा असं म्हणतात, की ज्या ठिकाणी भक्ताच्या भक्तीच्या प्रभावाने भगवंत प्रभावित होतात आणि वाट बघतात भगवंताची भक्ताची आपल्या, हे त्या क्षेत्राचं महात्म्य आहे. त्याला क्षेत्राला वरदान दिलेलं आहे भगवंताने की ह्या क्षेत्रामध्ये जो कोणी येईल आणि मला उभं राहिलेलं बघेल त्याची सगळी पापं नष्ट होतील आणि तो ह्या जन्माच्या एंडला माझ्या वैकुंठामध्ये आपलं स्थान प्राप्त करेल. हे वरदान आहे भगवंताचं. केवळ म्हणून ते लोक पायी पायी यात्रा करतात, कसं कसं ते जाऊन पोचतात आणि दर्शन नाही मिळालं एखाद्याशीला तर हरकत नाही, ते शिखराला बघतात, शिखर दर्शन घेतात आणि तिकडून परत जातात. पण तिकडे पोचणं, त्या विभागामध्ये पोचणं म्हणजे जन्मजन्मांतरी साडी पापं तिथे नष्ट होतात आणि भगवंताबद्दल प्रेम आणि भक्ती प्राप्त होते, असं विठोबाचं महात्म्य आहे. सांगायचा मुद्दा काय, जर भगवंत भक्तावरती एवढं प्रेम करत असतील तर आपण का नाही भक्त बनाव त्याचं, आपण एवढं का मूर्ख, आपण का मायेचे भक्त बनतो, आपण का भोगाचे भक्त बनतो. आपल्याला पैसे पाहिजेत, आपल्याला हे पाहिजे, मान मारत पाहिजे, आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे, दागिने पाहिजे, त्यांचे आपण दास का बनतो. माया अशी असते की तुम्हाला ती कवेत ओढणार आणि मग लात मारणार तुमच्या कुल्ल्यावरती. मायेचं काम हेच असतं, भगवंताशी विमुख करायचं आणि मग त्याला झोडपायचं व्यवस्थित, जेलमध्ये घ्यायचं मग झोपायचं व्यवस्थित, हे मायेचं काम असतं. तरी पण त्या मायेची आपण निरंतर सेवा करत असतो, तिच्या लाथा खाऊन पण तिची सेवा करत असतो. ते गाढव कसं असतं, रात्रभर ते गाढवीचे मागच्या पायाच्या लाथा तोंडावरती खातं ते, तरी पण तिला सोडत नाही, मागे 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 फिरत असतं. मी स्वतः पाहिलं आहे डोळ्यात माझ्या, मी भूकंपाला सेवा करण्याकरता गेलो होतो गुजरातमध्ये, तर त्या मी तेव्हा तंबूत राहतो ना, तंबूत भूकंपाच्या त्या भीतीमुळे, तर रात्रभर चालूच असतं. बाहेर बघितलं उडून तर काय सीन काय, एक गाढव एका गाढवीच्या मागे चाललेला आहे आनंद घेण्याकरता म्हणून. आणि ती गाढवी दर 3 मिनिटाने मागच्या 2 पायाने जोरदार लात तोंडावरती मारते त्याच्या, त्याच्याने शिनशिणी येऊन तो मागे जातो, परत थोड्या वेळाच्या मागे जातो. असं कमीत कमी 50 वेळा 2 पायांच्या लाथा खाल्ल्यानंतर सकाळी 4 वाजता ती हो म्हणते, मग त्याला थोडा आनंद मिळतो. म्हणजे रात्रभर 50 वेळा लाथा खाऊन सुद्धा त्या मायेचा भोग घेण्याकरता मनुष्य तयार असतो, तशी आपली अवस्था आहे. आणि हे भगवंत आपले वैकुंठ सोडून तिकडे यायला तयार असतात आपल्या भक्ताकरता, वाट पाहायला पण तयार आहेत. बोला, ज्याला 16 वेळा हरवलं तो 17 वेळा आक्रमण करतोय, त्याला पाठ फिरवून पण तिकडे जायला तयार आहेत विदर्भामध्ये आपल्या भक्ताला प्रतिसाद देण्याकरता. म्हणून तर या कथा आपण काय ऐकतो, आपल्याला प्रेरणा मिळावी की आपण सुद्धा त्याचं भक्त बनावे. म्हणून असं नाही की ते फक्त रुक्मिणीकरता गेले, फक्त मुच्छुकुंदाकरता गेले, फक्त प्रल्हादाकरता आले, फक्त ध्रुवाकरता आले, असं नाही. जो जो त्यांची भक्ती करेल त्यांच्याकरता ते येतात. पण भक्ती करायला पाहिजे. आपण म्हणाल, अरे बाबा मी तर ध्रुव नाही, मी तर काय प्रल्हाद नाही, मी तर काय रुक्मिणी पण नाही, मी तर काय मुच्छुकुंद पण नाही, एवढा महान तर नाहीच आहे मी, माझ्याकरता कसं येणार? अरे ते गरिबात गरिबाकरता पण आलेले आहेत, त्याचा इतिहास आहे ना आपल्याकडे. नामदेव शिंपी, हां गोरा कुंभा, अरे का श्रीमंत होते का, सुदामा का श्रीमंत होता, पण सगळ्यांकडे आले ते. सुदामाचे सडलेले पोहे खाल्ले त्यांनी. अशा किती कथा आहेत, ते आपली नाव पण आपल्याला ठाऊक नसतील, अशा अनेक कथा आहेत. ते गरिबाच्या घरी जाऊन ते झाडपाला खाऊन आलेले आहेत. शबरीच्या हातची बोरं खाल्ली त्यांनी, खाली की नाही, उष्टी बोरं खाल्ली, उष्टी बोरं, ज्या देवाला आपण नैवेद्य करताना चाखून पण घेऊ शकत नाही, काही न चाखता नैवेद्य करतो, प्रार्थना करून अर्पण करतो, मगच खातो. त्या भगवंताला शबरीने अर्धी चाखून गोडी गोडी कुठची बोरं आहे ती निवडून काढलेली उष्टी बोरं देवाने खाल्ली. ते लक्ष्मणाला राग आला बघून, त्याला हे काय रे ही भिल्ला ही वेडीबाई, तिला काय अक्कल बिकल आहे की नाही काय, तिला माहिती आहे का कोण आहे ते? तर भगवंत ए आता बोलायचं काम नाही, तुला मग सांगतो काय त्याचं रहस्य काय ते. आणि त्याला चूप करून डोळ्यामध्ये अश्रू आणून तिच्या आणि ह्याच्या दोघांच्या डोळ्यात अश्रू, आणि हे आपलं बोरं खाते, एक एक बोरं काढून देते, अर्ध अर्ध खाल्लेलं, आणि हे खात आहेत, आणि दोघांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत प्रेमाचे. लक्ष्मणाला राग येतो, म्हणजे आता बोलायचं काम नाही, मग सांगेन तुला काय ही कोण आहे ती. त्याचा अर्थ असा आहे का की फक्त रुक्मिणी राजाची कन्या होती, श्रीमंत घरची होती म्हणून तिच्याकरता गेले आणि गरिबाकडे नाही गेले, असं झालंय का कधी? नाही झालंय असं. आपले भगवंत भक्ती जेव्हा बघतात तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड बघत नाहीत, तो श्रीमंत घरचा आहे की गरीब घरचा आहे, खूप विद्या प्राप्त केलेला आहे का एकदम अनपड आहे, खूप सुंदर आहे घरचा का एकदम कुरूप दिसणारा आहे, बघत नाही भगवंत. कोण फटीचर आहे का कोण ऐश्वर्यवाला आहे ते भगवंत नाही बघत. भगवंत केवळ भक्ती बघतात, आणि ज्या ठिकाणी त्यांना भक्ती दिसते तिकडे ते धावत पळत येतात त्याला दर्शन देण्याकरता, त्याचा उद्धार करण्याकरता. म्हणून तर या सगळ्या गोष्टींचा संदेश एकच आहे, ते म्हणजे आपण भक्ती करण्याकरता कचराई करता कामा नाही, संकोच करता कामा नाही, हे जीवन दिलेलं आहे भक्ती करण्याकरता. हां, देवाने काय कमी केलं आहे का? खायला प्यायला दिलेलं आहे, चांगली प्रॉपर्टी, जेवण, शेत बी सगळं दिलेलं आहे, कुठे कमी आहे का काही कशामध्ये? आजपर्यंत कमी दिले का? तर आपण त्याला का कंजूसपणा करावा, आपण का कंजूशी करावी? त्यांनी आपल्याला सगळं काय देखभाल केलेली आहे, आणि आता मनुष्य जन्म पण दिलेला आहे त्यांना प्राप्त करण्याकरता. तर आपण संकोच न करता त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, नाहीतर त्यांना दिलेल्या वस्तू काढून घ्यायला वेळ लागत नसतो. एका क्षणामध्ये राजा रंग बनू शकतो, बनतो की नाही? बनतो की नाही? बनतो. मग त्यामुळे त्यांना असं करायला लावू नका, त्याने जे काय दिलं आहे त्याला थँक्यू म्हणा आणि त्याचं नाव घ्या आणि भक्ती करा आणि या जीवनाच्या अंतिम क्षणी त्यांची प्राप्ती करून घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.